93.5 Red FM.
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मैं आहे संग्राम। हाय, कोण बोलताय?
केतकी बोलते मी, केतकी पिंगे।
केतकी पिंगे?
या
पिंगे म्हणजे कुठले तुम्ही?
ऍक्च्युली आम्ही साळशीचे आहोत, कोकणातून, पण सगळे बेस्ड आहेत नागपूरला, पण मी आहे मुंबईची, माझं लग्न झालं आणि मी पुण्यात आले।
अगं पण छान, कोकणातले तुम्ही नागपूरला कुठे गेला? पाणी नाही काय नाही, एवढं गरम तिथं होतंय।
अरे खूप खूप म्हणजे खूप वर्षापासून नागपूरलाच आहेत सगळेजण, म्हणजे माझा नवरा, त्याची आत्या, त्याची आजी आजोबा, सगळेजण नागपूरचेच आहेत, त्याच्यामुळे मी।
माहेरचं आडनाव काय?
माझं माहेरचं आडनाव नाबर आहे।
अच्छा, नाबर म्हणजे कुठले तुम्ही?
कराड, साताऱ्याजवळ। आणि पण तरी सुद्धा आम्ही मुंबईचेच बेस्ड आहोत, कराडला वगैरे तसं काहीच नाही, कारण माझे आजोबा वगैरे होते पण माझे वडील वगैरे शिक्षणाकरता मुंबईला आले, तर ते सगळे मुंबईलाच बेस्ड झालेत।
बर बर बर, विषय असा आहे, महापौरांनी सांगितलंय 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याकडे पाणी आहे, म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल असं आहे, एक दिवसाआड जे पाणी येत आहे त्याच्यापेक्षा अजूनही कमी पाणी काही आम्ही देणार नाहीये, तर काही तसं काळजी करण्यासारखं नाहीये। मी विचारलंय, तुमच्याकडे रोज पाणी येतंय का कुठे पुण्यात?
त्याच्याकडेच फोन केला की बाय गॉड ग्रेस आमच्याकडे दररोज पाणी आहे, मला कधीच प्रॉब्लेम नाही आला।
एक मिनिट, मला एक तर सांग की बाय गॉड्स ग्रेस असं का म्हणते असतो?
खरंच असं, कारण इतक्या लोकांच्या तोंडून मी ऐकते की पाण्याचं इतकं तुटवडं आहे।
पण मग काय गॉड बाकीच्यांवर काय गॉड रुसलाय का?
मी खरंच सांगते तुला, असं नाही, दिस शुड बी विथ एव्हरीवन।
मग तसं मग त्याला गॉड्स ग्रेस म्हणू नकोस।
अच्छा, असं नको नको,
कारण नाहीतर मग त्याचा अर्थ होतो की देव बाकी सगळ्यांवर नाराज आहे।
नाही,
आम्ही काय घोड मारले की आमच्यावर नाराजी करायची त्याने?
नाही नाही खरंच नाही, तसं जगायचं, सगळ्यांवर तशी ती कृपा असावी, पण मला आतापर्यंत हा प्रॉब्लेम कुठेच
नाही। तू राहतेस कुठे? या प्रश्नाकडे आता वळूया का? पुण्यात कुठेतरी रोज पाणी येत आहे हे ऐकून सुद्धा मी या ताईंना तुमचं गाव कुठलं, माहेर कुठलं, माहेरची साडी आली का नाही, असेच प्रश्न विचारतोय। बट दॅट्स व्हॉट वील फाइंड आउट इन जस्ट बिट। पण त्याच्या आधी एअरलिफ्टचं सुपरहिट गाणं। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।